हॅलो, आज आपण राजूचा पोपट म्हणून गोष्ट ऐकणार आहोत. एका माणसाकडे एक पोपट असतो, तो खूप गोड बोलत असतो. त्याच्यासमोर आपण जे बोलू तेच तो रिपीट करत असतो. त्या माणसाचे नाव असते राजू. राजूचे आपल्या पोपटावर खूप प्रेम असते. एकदा काय होते, राजूला ताप येतो. तो पोपटाला सांगतो की डॉक्टरकडे जा व माझ्यासाठी मेडिसिन आण. पोपटाला राजूचा डॉक्टर माहीत असतो. तो डॉक्टरांना सांगतो की राजूला ताप आलाय, मग डॉक्टर त्याला मेडिसिन देतात. राजूला बरे वाटते. डॉक्टरांकडे एक मुलगा बसलेला असतो, त्याचे नाव असते जॉनी. जॉनी खूप नॉटी बॉय असतो. त्याला तो पोपट खूप आवडतो. तो आपल्या डॅडला सांगतो की मला हा पोपट हवा आहे. डॅड म्हणतात तो राजूचा पोपट आहे, तो तुझ्याकडे येणार नाही. पण जॉनी खूप हट्ट करतो, जेवत नाही. मग जॉनीचे डॅड राजूकडे येतात व त्याला म्हणतात, तुला मी हवे तेवढे पैसे देतो, पण हा पोपट मला दे. राजू म्हणतो, तो माझा पोपट नाही आहे, मुलगाच आहे, मी त्याला विकणार नाही, त्याच्याशिवाय मी कसे राहू. पण जॉनीचा हट्ट बघून तो जॉनीला म्हणतो, ओके, मी फक्त एक दिवस या पोपटाला तुझ्याकडे पाठवीन, पण जर तो पोपट सॅड झाला तर लगेच मला परत आणून द्यायचं. जॉनीला पोपट खूपच आवडलेला असतो. तो प्रॉमिस करतो. मग पोपटाला घेऊन आपल्या घरी येतो. तो पोपटाचे खूप लाड करतो. त्याला खाण्यासाठी खूप छान छान पेरू, डाळिंब वगैरे सगळ्या गोष्टी आणतो. सगळ्या त्याच्या आवडीच्या वस्तू ठेवतो, पण पोपट कशालाच चोच लावत नाही. जॉनीकडे आल्यापासून तो एक शब्दही बोलत नाही. नुसतं एका खिडकीत कॉर्नरला जाऊन सॅडली बसून राहतो, खिडकी बाहेर बघत राहतो. मग जॉनीला खूप राग येतो. तो पोपटाला ओरडतो की तू जर असा सॅड बसलास तर मी तुला पनिशमेंट करीन. तेवढ्यात जॉनीचे डॅड येतात. ते जॉनीला खूप रागवतात व म्हणतात की तू असं पोपटाशी बोलायचं नाही, तू खूप प्रेमाने त्या पोपटाशी बोल व त्याला प्रॉमिस कर की फक्त आजचा दिवस मी तुला इथे आणलंय आणि उद्या तो परत घरी जाणार आहे. त्याच्याशी फ्रेंडशिप कर, मग तो तुझ्याशी बोलेल. जॉनीला सगळं पटत. मग तो पोपटाला कान पकडून सॉरी म्हणतो व म्हणतो, माझ्याशी फ्रेंडशिप करशील का? प्रॉमिस, मी तुला उद्या तुझ्या घरी पोचवेन, पण मला एक छान गाणे म्हणून दाखवशील का? तू प्लीज सॅड राहू नकोस, आपण खूप खेळूया, मी तुला माझे छान छान टॉईज देतो. जॉनीने सॉरी म्हटल्यामुळे पोपटाने त्याला माफ केले व परत पोचवायचे प्रॉमिस पण त्याला मिळाले, त्यामुळे तो आनंदी झाला. मग जॉनी बरोबर तो खूप खेळला, छान छान गाणी त्याला म्हणून दाखवली व त्यांनी जॉनी बरोबर फ्रेंडशिप केली. दुसऱ्या दिवशी प्रॉमिस केल्याप्रमाणे जॉनीने त्याला राजूकडे परत पोचवले. पण आता जेव्हा जेव्हा त्याला पोपटाची आठवण येते तेव्हा तो राजूकडे येतो व पोपटाशी खूप खेळतो. बाय बाय.